भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ज्ञानतिमिरन्धश्च ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्रीचैतन्यानोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरि कृष्णवानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभश्च कृपासिन्धुभेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवास्तवि गौर भक्तवृन्द हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा तपन सगळ्यात सर्वप्रथम आपण जो मंत्र उच्चारण केला होता कोणता ओम नमो भगवते वासुदेवाय त्याचा अर्थ काय आहे मी वासुदेव कृष्णांना काय करतोय नमस्कार करतोय कोण म्हणतोय हे ध्रुव महाराज कोण ध्रुव बाळ एक छोटस बाळ होत 5 वर्षाच किती वर्षाच ध्रुव महाराज त्यांना त्यांचं दुसरं नाव ध्रुव महाराज म्हणायचे त्यांना तसे राजकुमार होते ध्रुवा हा त्यांच्या वडिलांचं नाव होत उत्तानपाद आणि त्यांच्या दोन आई होत्या एक सावत्र आई आणि एक सखी आई सावत्र आईचं नाव होत सुरुची आणि त्यांच्या स्वतःच्या आईचं नाव होत सुनीती सुरुची ही त्यांची सावत्र आई होती आणि एकदा हे ध्रुव महाराज छोटेसे बालक त्यांच्या वडिलांच्या मांडीवरती बसायला गेले आणि जसे अशी कारण सगळ्या जगाचे राजा होते त्यांचे जे वडील आहे उत्तानपाद आणि हे त्यांच्या मांडीवर जेव्हा बसायला गेले त्यांच्या सावत्र आईनं असं ते बारीक मुलाला असं हात पकडलं आणि ओढलं अरे उतर जाण्याचे मतलब खाली उतर तुला वडिलांच्या मांडीवरती बसण्याचा अधिकार नाही बसायचा असेल तर माझ्या गर्भात माझ्या पोटातून तुझा जन्म व्हायला पाहिजे हा तो त्याप्रमाणे ते जे ध्रुव होते छोटेसे बालक त्यांना असं क्रोध आला आणि छोटस आहे परंतु त्यांना क्रोध जसं सापाला कसं थोडस असं टच केलं असं चवताळून उडतो ना ही क्षत्रियाचं लक्षण आहे क्षत्रिय वृत्तीची जी लोक आहेत त्यांच्यामध्ये क्रोधाची भावना अशी भरलेली आहे आणि क्रोध अशी गोष्ट आहे कि ती सगळ्यात पहिले त्या व्यक्तीला जाळते जस दुसऱ्यांच्या अंगावरती विस्तव काय म्हणतात विस्तव
विस्तव
पेटलेला कोळसा तो विस्तव हातात घेऊन दुसऱ्यावरती फेकतो ना आपण तर सगळ्यात पहिलं कोण जळतय हातात घेतलेला जळतो तसंच एक क्रोध तो क्रोध आपण दुसऱ्यावरती क्रोध करतोय परंतु त्याचं सगळ्यात पहिलं परिणाम कोणावरती होत असतो त्या व्यक्तीवरती ज्याच्या अंगामध्ये क्रोध आहे आणि क्रोध हा वेगवेगळ्या यांनी प्रकट होतो सगळ्यात पहिला डोळ्यांमध्ये दिसतोय क्रोध, या मग ओठ असे फडफडू लागतात, मग हात पाय चालू लागते नाही का कोणावरती क्रोध केला तर, वाणी ते सगळे क्रोधाचे भागवतामध्ये असे बरेच लक्षणं दिलेत. तर क्रोध हा त्या व्यक्तीसाठी फार भयानक. एकदा काय झालं, एका व्यक्तीचं लग्न झालं नवीन नवीन, आणि तो घरी आला आणि नवरा बायकोच काहीतरी भांडण झालं. आता त्याची बायको अशी क्रोधामध्ये आली की याला याने काय केलं, बायकोला उचलली आणि वरच्या मजल्यावरून सीधा खाली टाकून दिली, पहिल्या मजल्यावर या दुसऱ्या मजल्यावर, आणि पळत पळत गेला कुठे, पोलिसांच्या याच्यामध्ये पोलीस स्टेशनला. आणि गेला पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना म्हटलं मला आतमध्ये टाका, लॉकअप मध्ये टाका, आतमध्ये टाका. पोलीस म्हटले अरे का तुला का लॉकअप मध्ये टाकू, तर म्हणलं लॉकअप मध्ये मी सुरक्षित आहे. आता जी क्रोधित झालेली माझी पत्नी जर माझ्याकडे आली तर माझी काही खैरियत नाहीये. असले हजारो उदाहरणे शास्त्रामध्ये पण आणि तसं पण. त्यासाठी क्रोध हा काय करतो, सगळ्यात पहिलं त्या व्यक्तीला चाळतो, त्या नुकसान पोहोचवतो. जो व्यक्ती दुसऱ्यांवरती काय होत असतो, क्रोधित होत असतो. त्यामुळे म्हटलेले क्रोधाग्नी. क्रोध शब्दाला काय विचार शब्द वापरलाय, क्रोधाग्नी. क्रोध हा अग्नीच्या समान आहे. तरी छोटस बाळ, छोटासा मुलगा, 5-6 वर्षाचा ध्रुव महाराज, त्याला एवढा क्रोध आला आणि तो म्हटला अरे, त्याची ती सावत्राय म्हटली तुला माझ्या पोटातून जन्म घ्यावा लागेल, उतर इथन. आता त्याचे जे वडील होते त्यांचं जास्त प्रेम कोणावरती, सावत्रायवरती. तिचं नाव काय होतं, सुरुची. त्यांची रुची तिच्यावरती होती, त्यामुळे तिचं नाव काय, सुरुची. आणि हिचं दुसरीच नाव सुनीती. सुनीती ही फार धार्मिक वृत्तीची स्त्री होती, भगवंताची सेवा करणं, हरिनाम करणं असं फार. त्यामुळं भगवंतावरतीचा फार विश्वास होता आणि हिच्याकडे जास्त ते महाराज राजा पाहत नव्हते. मग हा जो ध्रुव आहे आपल्या आईकडे गेला आणि म्हटलं आई, हा त्यांनी सांगितलं असं असं, आणि म्हटला मला माझ्या पित्यापेक्षाही वडिलांपेक्षाही मोठी उपलब्धी पाहिजे, मोठं राज्य पाहिजे. ती म्हटली केवळ एकच व्यक्ती देऊ शकते आणि ते कोण आहेत, भगवंत आहेत. आणि मग तो म्हटलं भगवान कुठे असतात, त्यांच्याही म्हटली मी तर प्रवचनांमध्ये ऐकलंय भगवान कुठे असतात, जंगलामध्ये असतात. कारण सगळे साधू लोक घरदार सोडून कुठे जातात, जंगलात भगवंताला शोधतात. तर तिला काय माहिती भगवान जंगलात नाही, सगळीकडे आहेत. पण जंगल हे काय आहे, अनुकूल वातावरण आहे. त्यासाठी शास्त्रामध्ये जे गाव आहे ते भगवंतांनी बनवलेलं आहे, शहर कोणी बनवलेलं आहे, मनुष्याने बनवले. त्यामुळं शहरामधली लोक सगळ्यात जास्त दुखी आहेत, सारखी धावपळ चाललेली असते. गाडीत बसला तरी त्याला गाडी पळत नसते, कोण पळत असतोय, व्यक्ती पळत असतोय. ती गाडी बिचारी निर्जीव आहे, गाडी ऍक्सिलेटरवरती पाय देऊन व्यक्ती पळतोय, गाडी पळत नाही. सगळी धावपळ आहे आणि सगळं कष्टमय जीवन आहे. आणि शहरातले लोकांचं जीवन केवळ स्वार्थाने भरलेलं आहे आणि एका दुसऱ्याची पिळवणूक करण्यासाठी काय करतात, एक दुसऱ्याची शहरात पिळवणूक. जसं आपण कपडे धुतला नाही का पिळतो, तसंच आहे. एक दुसऱ्याला पिळणं, धन कमवणं आणि जीवन जगणं अशी धावपळ आहे. त्याच्यात कुणाकडं कुणासाठी टाइम नाहीये, भगवंतासाठी टाइमच नाही त्यांच्याकडं. तर असं हे शहर आहे, त्यासाठी सगळ्यात अनुकूल वातावरण राहण्यासाठी कोणतं आहे, गाव आहे. त्यासाठी भगवंत कुठे जन्म घेतला, भगवंतानी वृंदावनात. आणि कुठे राहिले, वृंदावनात. आणि काय काम करायचे, भगवंत गाया राखायचे, है की नाही. आजकल कार राखतोय आपण, कारची सेवा, कुणाची सेवा? कारला धुणार, कार सावलीत राहिली पाहिजे, गाडी सावलीत ठेवा, पण ती गायची एवढी सेवा नाही, गायचं एवढं ध्यान नाहीये. त्यासाठी गाय महत्वाची आहे आणि लोक जेवढं हे सगळ्यापासून दूर जातील ना तेवढं त्यांना संतुष्टी कधी जीवनात येणार नाहीये. दूध पिणार, आता शहरातल्या मुलांना विचारलं दूध कोण दूध कोण देत आहे, दूधवाला देत आहे, गाय नाही माहिती त्यांना. हा दूध कोण देत आहे, गाय देत आहे. शहरातल्या मुलांना हे माहितीये की आता दिल्लीत मदर डेअरी आहे, आता इथं मला माहित नाही कोणती डेअरी आहे, तिकडे विचारलं तर दूध केवळ मदर डेअरी देते मुलं म्हणतात. अशी भयानक भयानक स्थिती आहे, पण त्यांना हे माहित नाही की दूध कोण देत आहे, गाय देते. तर अशी स्थिती भगवंत गावामध्ये राहतात आणि गायीची सेवा करतात. तर सेवा करण्याने आपल्याला काय भेटतो, आनंद. काय भेटतो, आनंद भेटतो. हे ध्रुव महाराजांनी जेव्हा आईला विचारलं, ते म्हटले जंगलामध्ये आहे, आता हे निघाले, म्हटले मला काय पाहिजे, सगळ्यात मोठ पद, सगळ्यात श्रेष्ठ राज्य पाहिजे. कुणा कुणासारखं, माझ्या पितामहापेक्षाही श्रेष्ठ. उत्तानपाद चे वडील स्वयंभव मनू आहे आणि स्वयंभव मनूचे वडील ब्रह्मा आहे आणि ब्रह्मा या सगळ्या सृष्टीचा काय आहे, एकमेव राजा आहे. तसं पाहिलं तर त्यांच्या पेक्षाही श्रेष्ठ, म्हणजे ह्या जगात सगळ्यात श्रेष्ठ पेद कोणाकडे आहे, ब्रह्माकडं. तर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ याच्या ह्या जगात अजून काही नाहीये. तर असे ध्रुव जंगलात निघाले, कुणाच्या शोधामध्ये, भगवंताच्या. कुणाकडून घेणार श्रेष्ठ धन, भगवंताकडून. ते जंगलात निघाले तर भगवंत द्वारकेत होते कृष्ण, आणि अचानक भगवंतांनी नारदाला सांगितलं, नारदा दौडव. ते छोटस मूल चाललंय मला शोधायला, कुठं, जंगलामध्ये. तर नारद जातात आणि या ध्रुवाला भेटतात. ध्रुव जेव्हा फार असा रागा रागात चालला होता, ध्रुव आहे फार रागा रागामध्ये जंगलात चालला होता आणि नारद जेव्हा भेटले ना, नारद म्हटले अरे अरे ध्रुव कुठे चाललाय, म्हणलं भगवंताच्या शोधात. तू नारे, तू तर राजकुमार आहे. ध्रुव कसा होता, राजाचा पुत्र होता आणि राजाच्या मुलाकडं सगळं संपदा, सगळ्या सुविधांनी भरलेलं त्याचं जीवन आहे. ते म्हणलं अरे तू तर राजकुमार आहे, जा ना घरी वापस. आणि घरी तेवढे सुख संपत्ती आहे, ऐश्वर आहे, सुखी जीवन आहे, कुठं जंगलामध्ये चाललाय, काटे आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, तुला खाऊन टाकतील, वापस जा. ते म्हणलं नारदा, मला भगवंताकडे जाण्याचं वाट दाखवायची असेल तर माझ्याशी बोल, नाही तर रस्त्यातून साईडला हो असले होते. याला म्हणतात एकेह कुरुनंदन. जीवनामध्ये भगवंताकडे जायचंय तर कोण दिसलं पाहिजे समोर, केवळ भगवंत. बाकी कोणी जरी रस्त्यात आलं तर त्याला काय करायचं, बाजूला व्हा. त्याला म्हणतात अर्जुन. जेव्हा हे सगळे कौरव पांडवांना दुर्योधनाने शिक्षा शिकवण दिली, बाण चालवायची द्रोणाचार्याने, त्यावेळी त्यांची जेव्हा परीक्षा होती, प्रत्येकाला बोलवायचे, बोलवलं आणि हा बाण उचल, आणि पुढे एक झाड होत आणि सांगितलं की काय दिसतंय तुला, सगळ्यात पहिलं भीमाला बोलवलं. आणि भीमाची खासियत, त्याला काय, भीमा पुढे जरी पाहिलं तर त्याला प्रसादच दिसायचं. भीमाला काय दिसायचं, भोजन. हा भीम भोजन प्रिय आहे. ते म्हटले मला तो झाड पण काय, पुढे डोंगर दिसतोय सीता. ते म्हटले चल बांधाने ठेव धनुष्य. फेल झाला भीम. दुर्योधनाला विचार बोलवलं. दुर्योधन म्हटला मला झाड आणि पक्षी दिसतोय, ठीक आहे. त्यानंतर असं बऱ्याच जणांना झालं आणि मग अर्जुनाला बोलवलं. अर्जुन जसं धनुष्यबाण उचलला, अर्जुन म्हटला मला केवळ पक्षाचा डोळा दिसतोय. काय दिसतोय, काहीच नाही दिसत दुसरं. तसंच आहे जीवनाचं, आप एक लक्ष पाहिजे बस, अजून मला काही दिसत. जेव्हा लक्ष क्लिअर आहे तर बाकी सगळ्या गोष्टी सेकंडरी मतलब गौण होतात आणि व्यक्ती फार तीव्रतेने पुढे जात असतो. त्यासाठी जीवनाचं लक्ष महत्वाचं आहे. त्यालाच भगवंत भगवद्गीतेत म्हणतात एकेह कुरुनंदन, एकेह एक चीज. आणि काही लोक असतात भगवद्गीतेमध्ये म्हणतात बहुशाखा ही अनंताचे बुद्ध्य अव्यवसाय नाम. काही लोक असतात जीवनात बरच काही शाखा शाखा मतलब हे पण आहे ते पण आहे ते पण आहे काय काय बनायचं असतं ना व्यक्तीला काहीच होत नाही त्याच्याशाने. त्यासाठी एक एक लक्ष एकाग्र चित्ताने मला ते अचीव करायचंय जीवनात. तसंच आहे ज्या लोकांची बुद्धी अशी वेगवेगळ्या जी गोष्टींमध्ये लागते ते व्यक्ती कधीही प्रगती करू शकत नाही. त्यासाठी अर्जुन हा फार महत्वाचा आहे. हा तसेच ध्रुव आहे. ध्रुवांना केवळ कोण भगवंत पाहिजे होते. त्यांना नारदा भगवंताकडे जाण्याचं मार्गदर्शन मला करायचं असेल तर थांब माझ्या वाटेल अन्यथा निघ. नारद परीक्षा घेत होते की हा किती पक्का आहे, है की नाही, तर मग काम चलाव. आपलं असंच असते दुःख आले की भगवंताला तीन वेळा आरती, किती वेळा, सकाळी दुपारी संध्याकाळी. आणि मग सगळ्या काय काय होत असते भगवंतांना. हा दुःख आलं तर असं असते आपले पूर्ण तेल आणि काय काय फुलं हे ते सगळं लाव भगवंता. जसं दुःख थोडं कमी झालं भगवंत दिसत नाही, मग काय दिसतंय मॉल नजर येत आहे की नाही. बरंच काय काही जगातल्या गोष्टी नजर येतात. परंतु तो व्यक्ती फार श्रेष्ठ आहे. दुःख येऊ किंवा दुःख मे सब भजे सुख मे ना भजे कोई. हिंदीत म्हणजे की दुःख आल्यावर सगळी भगवंताची माळा हातात घेतात जप करत राहतात. थोडस सुख आलं भौतिक संपदा आली की मग सगळे काय होतात विसरून जातात. असलं काय सुख असो दुःख असो परंतु भगवंतांचं चरण सोडायचं नाही. वृंदावनात एक स्त्री होती तिचं नाव होतं आनंदीबाई. काय नाव होत? हे तर आनंदाबाई आहे. आणि ती कोण होती? आनंदीबाई. आनंदीबाई दिसायला फार कुरूप होती. म्हणजे तिचा चेहरा असा की तिथं पाहिलं तरी घाबरून जायचा व्यक्ती असा चेहरा होता. तिचं जेव्हा लग्न झालं त्या नवऱ्याने तिला सोडून दिलं. हा म्हटलं कसली दिसते ही, दिसायला एवढी सुंदर नाही. तर आनंदीबाई देखील भगवंताची फार पक्की भक्त होती वृंदावनात. आणि मग तिच्या नवऱ्याने सोडलं तिला आणि त्याने दुसरं लग्न केलं सुंदर एका स्त्रीशी. हा एका स्त्री ना स्त्रीशी. तर मग आणि तो फार ईर्ष्या करायचा तो नवरा आणि मजाक विनोद विनोद एक दुसरे नाही का मजाक मजाकचे असं मजाकवरती काही बोलायचं नाही का. काही काही व्यक्तीला आपण कमी लेखून म्हणतो अरे हा कसला आहे हा तुच्छ तुच्छ समजतो आणि काहीतरी कॉमेंट मारतो है ना. तर असंच तो नवरा पण करायचा. आणि त्याची आता सुंदर बायको होती मुलं होती छोटी ती ही आनंदीबाई वृंदावनात राहू लागली. आणि भगवंताची कृष्णा राधा कृष्णा त्यांची फार उपासना करायची छोट्याच एका झोपडीत राहायची. आणि मग एकदा वृंदावनात तर काय असतंय की रेग्युलर भगवंताचं भारूड कसं असतंय हा तसं असं वेगवेगळे ड्रामाज होतात. तर मग वेगवेगळे लोक पात्र करतात कोणी राधा कृष्ण बनत कोणी काय आणि असं सगळे लीला होतात असं ड्रामा. तसच एक काही लोक मिळून एक ड्रामा करणार होते तेव्हा ते शोधत होते की अरे कुबजाचं पात्र करणार कोण आहे. कुबजा कशी होती दिसायला कुबडी होती ना वृंदावनात मथुरेत कुबडी होती ती. तर त्यांनी विचार केला शोधत होते की कोण करू शकत. आता ते विचारली तर हा ज्याने लग्न होतं तो म्हटला ती एक स्त्री आहे आनंदीबाई कुबजा कुबडीच काय करेल पात्र करू शकते. आणि मग त्या लोकांनी तिला विचारलं की तू कुबडीच पात्र कर कारण ते ड्रामामध्ये हे दाखवणार होते की भगवंत वृंदावनातून मथुरेला निघतात आणि मथुरेत प्रवेश करताना भगवंतांना कोण भेटते कुबजा भेटते. माहितीये ना कुबजा नाव ऐकलंय ना सगळ्यांनी कुबडी स्त्री. तर भगवंत 10 वर्ष आणि 8 महिने काहीतरी झालं ते भगवंताचं वय, तेव्हा भगवंतांनी काय सोडलं, वृंदावन सोडलं. मतलब 11 वर्षाचे असताना भगवंतांनी वृंदावन सोडलं आणि वृंदावनातल्या ज्या पण लीला आहेत त्या किती वर्षाच्या आतमधल्या आहेत, भगवंताच्या 11 वर्षाच्या आतल्या. तर भगवंत बलरामा बरोबर आणि आपल्या गोप सखांबरोबर मित्रांबरोबर मथुरेत प्रवेश करतात अक्रूरा बरोबर येऊन. आणि मथुरेत प्रवेश करताना त्यांना एक वेगवेगळे लोक भेटतात. त्यामध्ये एक कुबडी स्त्री नजर येते भगवंतांना. कृष्ण आणि बलराम पहिल्यांदा गावातून कुठे झालेले असतात, एका शहरात पहिल्यांदा शहर पाहतात मथुरा. आणि तेव्हा ही कुबडी स्त्री युवती चालली होती, तिच्या हातामध्ये चंदनाचं पात्र होत. कशाच?
चंदनाचं
पात्र. ते चंदनाचं पात्र घेऊन ती चालली होती आणि तेव्हा विचारलं, अरे कुठं चालली तू आणि तुझ्या हातामध्ये सुगंधित चंदन आहे. चंदन आजकाल गर्मी आहे ना, भगवंतांना चंदन लावतात इस्कॉन मंदिरात, चंदन यात्रा. विठ्ठलाला पण पंढरपुरात चंदन लावतात, चंदनाचा लेप. तर ते चंदन कृष्ण बलरामांनी मागितलं आणि तिने विचारच नाही केला. तिनं काय केलं, जसं भगवंताने कृष्ण म्हटले अरे मला चंदन, तिनं लगेच चंदन घेतलं आणि भगवंतांना लावलं आणि दिलं. कृष्ण फार 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 त्यांची सेवा स्वीकार करून आनंदित होतात. आणि मग भगवंत काय करतात, तिला तिच्या ती कोंबडी होती ना, तर मग भगवंत तिच्या अंगठ्यावरती आपला पाय ठेवतात आणि इथं हात लावून, कोंबडी अशी चालते ना, इसा असं हात लावून तिला वर करतात. ते एकदम सगळ्यात सुंदर युवती बनते, हा सगळ्यात सुंदर स्त्री बनते मथुरेतली. आणि सगळे आश्चर्यचकित होतात. काय केलं होतं भगवंतासाठी तिनं, थोडीशी सेवा. तर भगवंताची सेवा हिराने एवढा अधिक लाभ प्राप्त होतो त्याचा काही गिनती नाहीये. तर हा रोल कुणाला करायचा होता, आनंदीबाईला. का तर सगळ्यांनी तिला तुच्छ आणि दिसायला ठीक नव्हती वाटलं, काय जाऊ दे असला खरा रोल कुणाला करायला पाहिजे, आनंदीबाई. पण हिला जेव्हा सांगितलं तुम्ही रोल करा, ती फार आनंदित झाली. ती म्हटली, अरे कृष्णांच्या लीलामध्ये मला हे करायचा मौका भेटतोय, भाग घ्यायचा. तेव्हा ती आपल्या घरी जाते, भगवंता पुढे डोळ्यातून अश्रुपात होतात. भगवंता तुम्ही किती हे आहे, मला तुमच्या ह्या लीलेमध्ये भाग घेण्याचा मौका प्रदान करताय. आणि मग जेव्हा वेळ आली ना ड्रामाची, तेव्हा एक मुलाने, छोट्याशा मुलाने कोणाचा रोल केला होता, कृष्णांचा. आणि आता ही तो दिसायला तशीच बिलकुल कुरूप होती आणि असं ते रोल करताना तो मुलगा, ती फार आनंदित होती की आणि भगवंत येणार आहेत आणि मी त्यांची सेवा करणार आहे. कशामध्ये, ड्रामामध्ये. पण ही पूर्णपणे त्यामध्ये निमग्न झाली होती भगवंताची अशी सेवा आणि प्रेमामध्ये. आणि मग जेव्हा ते ड्रामा करताना ते मूल येत, ती म्हटली भगवंत जरूर उद्या येणार आहेत. कोण येणार आहेत, जरूर येणार आहेत एवढा विश्वास. त्यासाठी शास्त्र म्हणते, विश्वासे कृष्ण मिले तर्के बहु दूर. विश्वास, श्रद्धा, फेथ असेल तर कृष्ण त्या व्यक्तीसाठी सरळ आहेत आणि भेटणार. परंतु काय असे तर्क वितर्क करणाऱ्या बुद्धीची लोक असतात, त्यांच्यासाठी कृष्ण काय आहे, बहु दूर, खूप दूर आहे. आणि जेव्हा ड्रामा सुरू झाला आणि तो छोटासा बालक कृष्ण म्हणलेला आला आणि चंदन दिलं, लावलं आणि त्याने ते छोट्या बालकाने जसा पाय तिच्या याच्यावरती असा ठेवला आणि हे वरती केलं असं गर्दन, सगळ्यांच्या समोर वृंदावनातली सगळ्यात सुंदर स्त्री झाली ती. कोण? आनंदीबाई. सगळे आश्चर्यचकित, अरे काय, डोळ्यासमोर त्यांना विश्वासच नाही बसला. आणि कोणाला, आनंदीबाई स्वतः चकित झाली की माझा असं कुरूप होत, लोक मला पाहून घाबरायची, दूर पळायची आणि आज साक्षात वृंदावनातली सगळ्यात सुंदर स्त्री झाली. आणि ती, तिनं असं कधी हे नाही केलं, अरे माझा नवरा या दुसरे लोक मला नाव ठेवतात, निंदा करतात, मी कुरूप आहे, दिसायला चांगली नाही. परंतु ती म्हटली माझ्या नवऱ्याला धन्यवाद, त्यांनी ड्रामासाठी माझं नाव काय केलं होतं, सुचवलं होतं. ह्याप्रमाणे ती कधीच आपल्या जीवनात जरी दुःख असेल तरी त्याला सहन करून भगवंताची काय करायची, कृपा समजायची आणि सेवेमध्ये सरत सतत रत असायची, लागलेली असायची. तसंच हे ध्रुव जेव्हा ते जंगलात गेले आणि त्याने सांगितलं की मला भगवंताकडे जाण्याचा मार्ग दाखवत असाल तर ठीक आहे, नाही तर माझ्या रस्त्यातून नारदा वेगळे हो, साईडला व्हा. मग नारदांनी सांगितलं हा हा व्यक्ती ठीक आहे हे बालक. मग नारदांनी काय केलं, त्यांना एक विशेष शिकवण दिली आणि सांगितलं की हे ध्रुवा त्यावेळी सत्ययुग होत. कोणतं युग होत? सत्ययुग. हा तर त्यांना भक्ते म्हटले हे तर केवळ भगवंतच करू शकतात. मग नारदाने त्यांना एक गोष्ट सांगितली की जा तू वृंदावनामध्ये. वृंदावन किती वनांनी बनलेलं आहे? 12. वृंदावन म्हणजे जी 12 वन आहेत त्या 12 वनांनी हे वृंदावन बनलेलं आहे. आणि त्या वृंदावनात 12 मधलं एक वन आहे त्याचं नाव आहे मधुवन. काय नाव आहे?
मधुवन.
तर नारद म्हणाले मधुवनात जा आणि हे ध्रुवा तिथं जाऊन नदीच्या किनारी मातीच भगवंताची मूर्ती बनव कृष्णांची आणि हा मंत्राचा जप कर. कोणता मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. ह्या मंत्राचा जप कर. आणि त्यांनी 6 महिन्यामध्ये, किती महिन्यात? 6 महिने गंभीरतेने जप केला. यमुनाच्या किनारी भगवंताची स्वतः असं सँड न बनवलेली जी मूर्ती सेवा केली आणि निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय. कोणत्या युगात? सत्ययुगात. तर प्रत्येक युगाचा मंत्र काय आहे? वेगळा आहे. प्रत्येक आजाराची गोळी काय आहे? वेगळी आहे. सत्ययुगाचा मंत्र वेगळा, द्वापरचा वेगळा, त्रेताचा वेगळा आणि कलियुगाचा वेगळा. आणि कलियुगाचा कोणता मंत्र आहे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. ह्याप्रमाणे ते छोटासा बालक ध्रुव 6 महिन्यामध्ये स्वतः भगवंत येतात गरुडावरती आणि ह्याला ध्रुव महाराजांना विश्वासच नाही बसत. ते पाहतात अरे साक्षात भगवंत समोर आले आणि आता मी काय करणार. त्यांना काय बोलायला सुचा नाही. आता आपल्याला आपण म्हणतो ना भगवंत दाखवा डोळ्यासमोर. अरे भगवंत तुझ्या पुढे आले तर करणार काय तू? पहिलं ते विचारतात की मला काय करायचंय. त्यामुळे भगवंत येतच नाहीत आपल्या डोळ्यांसमोर. ते ध्रुव महाराज जेव्हा भगवंत आले आता त्यांना सूचना काय बोलावं. कधी कधी आपल्याला स्टेजवरती उभं केलं ना सगळ्यांसमोर माहिती का सुस्त काय नाही. एखादा मोठा व्यक्ती अचानक आला नरेंद्र मोदी उभे राहिले तुमच्या समोर काय बोलणार त्याच्याशी बस निघणार. तसेच ध्रुव चुप झाले आणि मग भगवंतांनी काय केलं. भगवंताचे 4 भुजा आहे शंख चक्र गदा पद्म. हे 4 आयुध ते धारण करतात. शंख आणि चक्र गदा पद्म. तर भगवंत हे 4 गोष्टी वापरतात कोणासाठी? भक्ताच्या सेवेसाठी. चक्र कोणाला भक्तांना तंग केलं कोणी तर त्याच्यावर सीधा काय चक्र. गदा गदापण आणि दुसरं काय कमळ भगवंत भक्तांना आनंद देण्यासाठी. आणि शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे. तर जसं शंख भगवंतांनी त्यांच्या हातातला शंख ते ध्रुवाच्या डोक्याला असं टच केला तर तुरंत ध्रुवाच्या मुखातून काय निघू लागलं कितीतरी असे श्लोक प्रार्थना ध्यान. तेव्हा ते ध्रुव म्हटले की मी किती मूर्ख व्यक्ती आहे. काय मूर्खता होती त्यांची? भगवान म्हटले ध्रुवा तू एवढी भक्ती तपस्या केली तुला जे मागायचंय ना आज ते मागून घे. आपल्याला आता इथं भगवंत आले समोर सांगितलं माग शाश्वत काय मागायचं ते माग. काय मागणार? आता बारावीचा निकाल ठीक लागू दे, पुढचं भविष्याची चिंता आहे की नाही. तसेच आहे, प्रत्येकाला काही ना काही खूप काय मागायचंय. आणि काय मागायचंय, आपली स्थिती काय आहे, एका लहान मुलासारखी. त्याला 1000ची 1 नोट दाखव आणि 1 रुपयाच्या 10 नोटा, ते मुलं काय पकडेल, 1 रुपयाच्या सगळ्यात 10 जास्त दिसतात ना. पण त्या मूर्खा मुलाला माहित नाही की 1000 मध्ये काय आहे, सगळ्या नोट आहे. तसंच आहे भगवंताकडे आपण छोटं 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 भगवंता असं मागतो. आता एका धनवान व्यक्तीकडे गेले तुम्ही आणि तो करोडो रुपये द्यायला तयार आहे, आणि त्याच्याकडून जाणार म्हणणार खायला तांदूळ आहे, 1/2 किलो तांदूळ द्या. हा, त्याची कॅपॅसिटी किती आहे, खूप आहे. तसंच भगवंताकडं आपण ह्या जगातल्या छोट्या छोट्या मागण्यांमध्ये मग्न झालेलो आहे ना, ही आपली मूर्खता आहे. परंतु असं ध्रुव म्हटले, या जगातली कोणती गोष्ट भगवंताकडं मागणं म्हणजे मूर्खता आहे. ध्रुव म्हटले, भगवंता हा काचम अपि दिव्य रत्नम स्वामी कृतात्मसी वरम न याचे. ते म्हणतात की तुम्ही तर मला रत्न हिरे मोती देणारे आहेत भगवंत, पण मी एवढा मूर्ख कि मी तुमच्याकडे काय मागतोय, काचांचे तुकडे मागतोय. ह्या जगातल्या गोष्टींची तुलना कशाची केली आहे, काचेच्या तुकड्यांशी. आणि भगवंत हिरे मोती देणारे, ते म्हणले भगवंत मला काही नको, हा मला तुमची सेवा बस, अजून काही नको. तो भगवंत म्हटले नाही, अरे भगवंत म्हटले किती ध्रुव शक्तिशाली आणि किती सरळ हृदयाचा आहे. बघ भगवंतांनी म्हटलं माझ्या भक्ताला असं खाली जाऊन देणार नाही. मग ध्रुवासाठी भगवंतांनी एक वैकुंठ निर्माण केलं, त्याला काय म्हणतात ध्रुव लोक. ध्रुव तारा दिसतो ना, ह्या जगाचा विनाश झाला तरी त्या ध्रुव तारा तिथे ध्रुव लोक आहे, वैकुंठ आहे, ते कधी विनाश होत नाही, असलंय ते ध्रुव. हा मग भगवंत असे ध्रुव महान भक्त झाले भगवंताचे, कसे नारदाच्या आज्ञेचं पालन करून आणि सरळ भगवंताच्या नामांचा जप करून. तो नाम जप हे प्रत्येक युगामध्ये आहे, त्यासाठी फार महत्वाचं आहे भगवंताचा आश्रय घेणं. आणि मग ध्रुवाचा जेव्हा ध्रुव ह्या जगातून त्यांना नेण्यासाठी विमान आलं, जसं तुकाराम महाराजांना विमान आलं की नाही न्यायला, तसंच तर ध्रुव जेव्हा ते विमानात विष्णुदूत आले त्यांना न्यायला आणि पाय टाकणार, तर त्यांना आपल्या आईची आठवण झाली. कोणाची, ते म्हटले अरे ती आई जिनं मला कुठला मार्ग दाखवला भगवंताकडे जाण्याचा, है ना. तिनं सांगितलं ना की भगवंत कुठे असतात बाबा, मला तर एवढं काही कळत नाही, पण मी ऐकलेलं आहे कुठे असतात भगवंत, जंगलात. त्यांना विचारायला अरे मी एकटा चाललोय भगवंताकडं, माझी आई कुठे, असं विचार येतात भगवंत. अरे पहा दुसरं विमान कोणाला घेऊन जाते, तुझ्या आईला पण घेऊन जाते वैकुंठात. हा, तर असे ध्रुव होते शक्तिशाली छोटेसे बालक. त्यासाठी भक्ती फार सरळ आहे आणि सगळ्यात अधिक काय आहे, आनंद आहे. त्यासाठी भक्तीचा जो आनंद आहे तो कधी कमी होत नाही. चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं आनंदामुदी वर्धनम पूर्णामृतम प्रतिपदम. ते म्हणतात की जो आनंद का जो सागर आहे, आनंदाचा जो सागर आहे, समुद्र आहे भक्तीच्या आनंदाचा, तो काय होत असतो, वाढत जातो. एवढा आनंद हृदयामध्ये भक्त अनुभव करतो. आणि ह्या जगात आनंद आपला कमी होत जातो. आता नवीन मोबाईल विकत घेतल्यावरती 2-4 दिवस खूप आनंद असते, त्याचे फंक्शन ऍप्लिकेशन आणि हे ते असं चांगलं सारखं टच करीत राहतो त्याला, टच फोन. 1 हप्ता 2 हप्ता 3 हप्ता 1 महिना दुसरा नवीन येतो, आनंद आहे. त्याचं मन नाही लागत त्या मोबाईल मध्ये, आता वाटतंय नको दुसरा पाहिजे, डोळे वरती तिकडे पाहत राहतात. ते ह्या जगातल्या गोष्टींमध्ये काय आहे, थोड्या वेळासाठी आनंद आहे, हळूहळू आनंद काय होतो, कमी होत जातो. आता या संसारातलं प्रेम पण असंच आहे, जीवापाड प्रेम करतात लोक एक दुसऱ्याशी, है की नाही. लग्नाच्या अगोदर, लग्नानंतर काय करतात, प्रेम काय होत जात, कमी होत जात. आणि नंतर म्हणत नाही तलाक, हलाकाला काय म्हणतात महाराज, घटस्फोट, स्फोट होतो जीवनात. पहिलं एवढं प्रेम की तुमच्या शिवाय मी जगू शकत नाही. आणि आता आता मुश्किल आहे. आणि तेच प्रेम करणारे लोक वकिलांकडे जातात, यांना अनुभव असेल कोर्टामध्ये. असं सांगितलंय एक 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 सर रिसर्च सर्च केला त्यामध्ये प्रत्येक 3 वर्षामध्ये लोक अधिक अधिक से अधिक जास्त संबंध 3 वर्ष राहतात त्यांचे. आणि तुरंत घटस्फोट. तिकडे तर खूप आहे दिल्ली वगैरे, आम्ही सर्व ऐकतो ऐकत असतो. तर अशी ही स्थिती आहे. त्यासाठी जे भगवंत आहेत त्यांची जी भक्ती आहे ती केवळ आनंद देणार आहे. त्यामध्ये आनंदाची सीमा कमी होत नाहीये, वाढत जाते वाढत जाते. जसं प्रसाद आहे, आता प्रसाद किती टेस्टी असतोय असं वाटतंय का? आता बरेच दिवस प्रसादच खातो, आता काहीतरी खायला पाहतो नाही असं वाटतं की अरे प्रसाद अजून पाहिजे. खातच राहते व्यक्ती. कीर्तन, कथा, धाम यात्रा करणं हे सगळं करत राहिलं ना, वाटणार वाटणार रे अजून पाहिजे अजून पाहिजे. आणि जेव्हा हे नसते ना जेवणात, सगळं काय असतं तरी वाटते अरे काहीतरी कमी आहे. बरेच दिवस झालं वृंदावनला नाही गेलो, बरेच दिवस झालं मायापूरला नाही गेलो, बरेच दिवस झालं जगन्नाथपुरीला नाही गेलो. त्यासाठी भक्ती महत्वाची आहे. आणि ती कशावरती निर्भर नाही आहे. तुम्ही छोटे आहात, मोठे आहात, धनवान आहात, शिकलेले आहात, कशावरती नाही. केवळ काय? डिटर्मिनेशन. ध्रुव शब्दाचा अर्थ काय आहे कोण सांगता? ध्रुव शब्दाचा अर्थ काय आहे? दृढता. काय? दृढता. दृढता माहितीये का मराठीत काय? निश्चय, पक्का निश्चय. हा, पाणी इथूनच वाहणार. एखादं झालं ना, पाणी आमच्या अंगणातून नाही आलं पाहिजे, दुसरा म्हणतो पाणी तिथूनच जाणार. पंजाबी मध्ये एक स्टोरी आहे. हा, पंजाबी भाषेत म्हणतात नाला येथे बहेगा, मतलब नाला जे ना काय म्हणतात परनाला येथे बहेगा. परनाला जे पाणी गळते ना त्याला तिकडे काय म्हणतात आपल्या इकडे? परनाला म्हणतात पंजाबी. ते म्हणतात परनाला येथे बहेगा. पंचांचा जो पंच काय देतात पंचांचा पंचों का निर्णय स्थळ माथे, मतलब आदर करतो त्यांचा निर्णय. परंतु नाला का से बहेगा वो इधर ही. शेजारच्या यांची भांडणं असतात ना, पन्हाळा पन्हाळा ना, त्याचं पाणी थोडी जरी गळलं तर किती भांडणं व्हायचे गावात. माझ्या अंगात मुरम निघतोय, तुझ्या पाणी इकडे गळतंय भांडण तरी. दुसरा म्हणतो नाही काही झालं तरी इथूनच जाणार पाणी. तसंच आहे दृढ निश्चय काय होत्या. त्यासाठी भगवंताच्या सेवेमध्ये काय झालं पाहिजे? दृढता. आणि दृढता येते सत्वगुणामध्ये व्यक्ती आल्याने. जो व्यक्ती रजो आणि तमगुणामध्ये असतो त्याच्यात कधीच दृढता नसते. आज थोडं गेलं की एक हप्ता घ्या, है ना. एकदा भगवद्गीतेचा एक श्लोक वाजला एकादशीच्या दिवशी, सीधा गीता उघडणार दुसऱ्या एकादशीच्या दिवशी. त्याला म्हणतात बिना दृढता वाला व्यक्ती. तुझे सत्वगुणामध्ये असतो त्याच्यामध्ये दृढता असते. जो रजोगुणात असतो, रजोगुणाचा व्यक्ती फार चंचल असतो. हा, आणि रजोगुणाचा व्यक्तीने काम होत नाही. दृढ जो सत्वगुणामध्ये व्यक्ती आहे तो बिलकुल सुरळीत सुव्यवस्थित काम. ह्यावेळी उठणं, ह्यावेळी खाणं, ह्यावेळी कार्य करणं, ह्या प्रकारे लोकांशी व्यवहार करणं, असं बिलकुल टाइम टेबल, त्याला सत्वगुण. त्यामुळे ब्राह्मण लोक कोणत्या गुणामध्ये असतात? सत्वगुणात. आणि रजोगुणी लोक, आता जसं आग लागली समजा, आग लागली तर रजोगुणी काय आरडाओरड, अरे पाणी आण हे आण, पळणार इकडे तिकडे, बांधे उचलणार नाही, सापडणार नाही, ते आग होऊन जळून जाणार. रजोगुणी लोक धावपळ हे ते करत राहतात पण रिझल्ट त्यांच्या जीवनात काहीच नाही. त्यासाठी आणि तमगुणांचं व्यक्तीचं उदाहरण आहे आळस आणि निद्रा. ज्यांना आळस आणि झोपणं फार प्रिय आहे अशी लोक कोणत्या गुणात आहे? तमगुणात. त्यासाठी भगवंत म्हणतात अर्जुना सत्वगुणामध्ये कमीत कमी, सत्वगुणात आलं तरच भक्ती करू शकतो. भक्ती, नाही तर सत्वगुणात आल्याशिवाय भगवत भक्ती करू शकत नाही. त्यासाठी फार फार महत्वाचं आहे दृढता आणणं आपल्या जीवनामध्ये, डिटर्मिनेशन. दृढता म्हणजे पत्थर की लकीर, हा दगडावरती काय मारण, रेषा मारण, ती कधी पुसत नाहीये. तशाच प्रकारे त्यासाठी हे महत्वाचं आहे हा की छोटस जे ध्रुव आहे हा त्याच्या जीवनात किती जरी कष्ट आले आणि काही जरी झालं तर त्यांनी काय केलं, भगवंताची सेवा हा पकडून ठेवली. त्यासाठी फार महत्वाचं आहे की आपल्या जीवनामध्ये भगवंताची सेवा घडली पाहिजे. आणि सेवा, थोडीशी सेवा भगवंताची केली तर खूप मोठा मेवा भेटतो. काय भेटतो? आणि ह्या जगात कुणाची सेवा करा जीवनभर, हा तरी लोक बरडतात, अरे काय केलं आमच्यासाठी, असतंय की नाही. आता बायको एवढी काम करीत राहते दिवसभर दिवसभर, तरी नवरा काय म्हणतोय, करतीच काय आमच्यासाठी. त्या मग बाप जीवनभर काम करत राहतो पोरांसाठी, नाही का, घाम गाळतो, हे करतो ते करतो. पोर मोठी झाली तर त्याच बापाला म्हणतात, अरे आपने किया है क्या हमारे लिए, हा गाडी नाही घेऊन दिली, घोडा नाही घेऊन दिला, केलं काय आमच्यासाठी. आता त्याची जेवढी कॅपॅसिटी होती तेवढं पार पूर्ण लावलं त्याने आपलं, रक्त गाळतात. आई वडील काय करतात, रक्त गाळतात की नाही मुलांसाठी. आणि आई वडील म्हातारे झाले तर मुलं मग हा मोठी होणार आणि मग म्हणणार तुम्ही केलंच काय आमच्यासाठी. त्यासाठी ह्या जगात कुणाची किती सेवा केली तरी त्याचा लाभ नाहीये. त्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ आणि महत्वाची सेवा कोणाची आहे, भगवंताची. आणि भगवंताची सेवा म्हणजे झाडाच्या मुळाला पाणी देणं. आणि हे जर नाही केलं आणि जीवनात सगळं काही करा, मोठं नाम कमवा, तालुक्यात, देशात, जगात, आपण मृत्यूच्या वेळी सगळं फेल आहे. यमराज येतील आणि यमराज हे नाही विचारणार, यमदूत. त्यासाठी जेव्हा मृत्यू येतो ना, त्या व्यक्तीचा मृत्यू श्रेष्ठ आहे. हा ज्या व्यक्तीचे डोळे उघडे राहतात या तोंड, हा का तर आत्मा हा त्यातून निघतो बाहेर, कशातून, तोंडातून, या डोळ्यातून. आणि जे त्यासाठी म्हटलेले आहे, मृत्यूच्या वेळी एवढी घाबरमुंडी उडते, लोक मलमूत्र त्याग करतात. का तर साक्षात कोणाला पाहतात, यमदूताना. चार यमदूत येतात न्यायला, किती, चार यतीन. अजामिळ एक होता खूप पापी व्यक्ती, हा त्याला चार, तीन यमदूत आलते आणि चार विष्णुदूत आलते, तीन यमदूत येतात आदित्य. आणि ते फार विकराळ असतात, त्यांचं वर्णन भागवतात दिलेलं आहे, वाचलं तरी अंगावरती काटे येतात. हा आणि असले त्यासाठी जीवनात हे महत्वाचं आहे, रोज प्रत्येक दिवस आपल्या हातातून कुणाची सेवा घडली पाहिजे, भगवंताची. हा कारण दुसरा दिवस, एक दिवस असा येणार आहे आपल्या जीवनात कि दुसऱ्या दिवसाचा सूर्य आपण पाहायला इथे नसणार आहे. आणि दुसऱ्या दिवस जो येणार आहे त्या दिवशी भगवंताची सेवा करण्याचा मोका, मोका मीन्स संधी आपल्याला नाही भेटणार आहे. आता आपल्याला, मला कधी कधी वाटतं, अरे बालपण किती चांगलं होतं, है ना, डोंगराकडे जा इकडे जा, पण तेव्हा फार कष्ट वाटायचे. पण आता वाटते उगाच मोठं झालंय, नाही का. ते जीवन किती होत, फार सुखी होत. लहानपण देगा देवा है,
मुंगी साखर
रवा की क्या है, मेवा, मुंगी साखरेचा रवा, माहित नाही काय रवा या काय, पण लहानपण काय फार श्रेष्ठ चांगले लहान. आणि हेच प्रॉब्लेम आहे, लहान असलं तर वाटतं आणि मोठं व्हायला पाहिजे, मोठं असलं तर वाटतं लहान व्हायला पाहिजे. का तर कोणत्याही स्थितीमध्ये आपण संतुष्ट आणि सुखी नाहीये. आता ज्याच्याकडे सायकल नाही त्याला वाटतं सायकल पाहिजे, सायकल याला वाटतं अरे टू व्हीलर एमएटी पाहिजे, एमएटी वाल्याला वाटतं माझ्याकडे बुलेट पाहिजे, बुलेट वाल्याला वाटतं अरे दुसरा चार चाकीमध्ये जातोय तशी पाहिजे, सहा चाकीत पण कितीतरी प्रकारच्या गाड्या त्याला वाटतं त्याच्यात, तो मग वरून हेलिकॉप्टर जात असते, कालच गेलते शक्ती म्हणतो इकडे पण हेलिकॉप्टर आणायला पाहिजे, म्हटलं संतुष्टी नाही. आता चार चाकीत चालणाऱ्या कुठं पाहत असतो, हेलिकॉप्टर कडे. हेलिकॉप्टर वाल्याच्या वरनं विमान जाते तो त्याच्याकडे पाहतोय विमान. अशी स्थिती आहे. एकाकडेच पाहिजे आपल्याला. कोणाकडं? कृष्णांकडं. बस मग त्याच्यात सगळं आहे. त्यासाठी तुम्हाला महाराज काय म्हणतात, सर्व सुखाचे आदर. सगळी सुख, सर्व सुख म्हटलेले, एका सुखाचे दोन सुख असं नाही. काय म्हटलं तिथं? सर्व सुखाचे आगर. आगर म्हणजे खेळला गेलेत का त्याला? एसटी आगार लिहिलेलं असतंय का? आगार. आगार म्हणजे जिथं सगळ्या एसट्या काय होत्यात? उभ्या असतात जायला इकडं तिकडं. म्हणजे सगळ्या एसट्या तसंच आहे. सगळ्या सुखांचं आगार एकमेव स्थान. हा ते कोणतं आहे? बाप रखुमा. हा एकच बाप आहे आपला. कोण आहे तो? विठोबा, चेडोबा, मसोबा, खंडोबा हे सगळे आपले बाप नाही आहेत. एकच बाप आहे. एक बाप तो कोण आहे? विठोबा. त्यासाठी विठोबाची सेवा केली पाहिजे. हा जास्त बाप आपल्याला नको. आम्हाला एकच बाप काफी आहे. हा विठोबा त्यासाठी महत्वाचं आहे. हे होणं त्यासाठी भगवंताची सेवा आपल्या जीवनात घडली पाहिजे. आणि कधी? प्रतिदिन. तेव्हा जीवनात संतुष्टी अनुभव करू शकतो. हा आणि हे फार फार महत्वाचं आहे. आणि तेव्हा होऊ शकतं जेव्हा नियमित रूपाने आपण भक्तांच्या संगतीत येतो. जसा संग तसा रंग. आता प्रभुपाद म्हणायचे कोणाला दारू पिणारा बनायचे. हा असं पक्का पियकड हिंदीत म्हणतात पक्का बेवडा. हा पिल्या पिल्या गटारात पडलेला दिसायला पाहिजे. आता गटारात पडला तरी तो त्याला वाटतं की मी चंद्रावरती आहे ना. कुठं पडलाय पण? गटारामध्ये. अशी स्थिती असते. त्यासाठी प्रभुपाद म्हणायचे हा आपको शराबी बनना है तो शराबी का संग करो. हा तू शराबी बनोगे. हा तसंच आहे. भक्त बनायचा असेल भक्तांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. त्यासाठी प्रभुपादांनी एवढी मंदिरं बनवलीत. एवढी सगळीकडे जा. कुठे कुठे कोणत्या शहरात जा. पुण्यात निगडीत आहे. हा भोसरीला प्रोग्राम होतोय. चाकणला प्रोग्राम होतोय. कॅम्प मध्ये आहे. कोण सगळीकडे जा. प्रत्येक ठिकाणी काही ना काही चालू आहे. हा मुंबईत कोणत्या शहरात जा. तर जेव्हा अशा भक्तांच्या संपर्कात येतो तेव्हा थोडं थोडं आपल्यामध्ये भक्तीची भावना जागृत राहते. ती आग काय होते? आग नाही तर मग एक दिवस असा येतो जीवनात की आग पूर्णपणे विझते. त्याच्यात पाणी पडल्यावर किती माचीस लावित राहा. लवकर पेट घेणार अशी जीवन नाही दशा झाली पाहिजे. नाहीतर मग फार मुश्किल आहे. त्यासाठी महत्वाचं आहे भक्तांच्या संगतीत येणं, मंदिरात जाणं, रोज हरिनामाचं जप करणं, भगवंताची सेवा करणं, रोज भगवद्गीता वाचायचा प्रयत्न करणं. हा वाचाल तर वाचाल नाही तर खचाल. त्यासाठी वाचून आवश्यक आहे. हा तर हे सगळं भगवंताचा उपदेश आहे. आणि हेच सुख आहे. जरी व्यक्तीकडे भौतिक सुख, धन, संपदा सगळं आलं तरी काहीतरी वाटतं की अरे तरी आनंद येत नाही. है की नाही? कधी कधी आपल्या खिशात खूप पैसे असतात दिवसभरासाठी. हा तरी वाटत अरे आज आनंद नाहीये. त्यासाठी किती काही केलं तरी हा फिर आता काही जरी झालं तरी जेव्हा व्यक्ती मथरावर चालतो ना तेव्हा त्याचे डोळे उघडत जातात की आता जाऊ दे उभा राहिलं झालं सगळं झालं आता काय केलं पाहिजे. भगवंताची भक्ती केली पाहिजे. तर मथारपण यायच्या अगोदर आपल्याला काय केलं पाहिजे? भक्त बनलं पाहिजे. आणि आई वडिलांनी हे विचार केला पाहिजे. आता आपल्याला वाटतं माझं पोरग डॉक्टर बनलं पाहिजे, माझं पोरग इंजिनियर, वकील आहे ना. कुणाला विचार येतो का माझं मुलगा भक्त बनलं पाहिजे? येते का विचार? सगळे आई बाप हेच विचार करत राहतात माझं मुलगा हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. पण कुणाला नाही वाटत माझं मुलगा ध्रुव बाळासारखं झालं पाहिजे, प्रल्हादासारखं असं वाटतंय का? नाही. थोडीशी अशी हृदयात भावना पाहिजे. आणि मग काय होते ते आई वडील संस्कार देतात मुलांना लहानपणी. आणि सगळ्यात चांगले संस्कार आई वडील देऊ शकतात यदि आई वडील भक्त असतील तर. नाही तर मग सगळ्या गोष्टी मूल शिकत आहे. आई वडिलांकडून काय आवश्यकता नाही मुलांना शिकायला. आजकाल टॅब आहे, इंटरनेट आहे, टीव्ही आहे, मोबाईल आहे, आणि बाहेरचे एवढे आहेत, त्यांच्याकडून शिकत राहते व्यक्ती. आणि आई वडिलांकडनं काय शिकत नाही आजकाल, आहे की नाही? घरी असलं तरी आई बाप समोर आहे, त्यांच्या हातात मोबाईल, पोरांच्या हातात मोबाईल, शिक्षण चालू आहे. कसं त्यांच्यावरती संस्कार पडायचे? आणि भक्तीचे संस्कार कोण देऊ शकतं? केवळ आई आणि वडील. त्यासाठी शास्त्र म्हणते आपल्या जीवनामध्ये सगळ्यात पहिलं गुरु कोण आहे, तर ते कोण आहे? आई. आणि मग वडील दुसरे गुरु आहे. तीच आई सांगते की अरे बाळा, पहिलं बाळाला केवळ एकच व्यक्ती त्याच्या जीवनात असतो, कोण असतंय? आई. बाळ थोडं मोठं झालं तेव्हा आई म्हणते अरे बाळा तुझे वडील पण आहेत, ते बघ ते तुझे वडील असे. त्यासाठी महत्वाचं आहे हा आई वडिलांनी सांगणं की हा आपले बाप एकच आहे. कोण आहे? विठोबा, विठ्ठल रुक्मिणी. आणि विठ्ठल रुक्मिणी कोण आहे? राधा कृष्ण आहेत. हा तर ह्याप्रमाणे फार महत्वाचं आहे. हा ते ध्रुव बाळ छोटस म्हटलं, आपण एवढे मोठे होऊन सुद्धा काय ढिले ढाले आहोत. तर असं रोज, त्यासाठी महाभारत म्हणतंय ह्या जगात कोण सुखी व्यक्ती आहे, कोण गृहस्थ व्यक्ती सुखी आहे. ज्या व्यक्तीची दिनचर्या तीन भागांमध्ये वाटलेली आहे असं म्हणतात ना, तीन भागांमध्ये डिवाइड आहे. हा तीन भागांमध्ये वाटलेली आहे. कशी दिनचर्या पाहिजे एका गृहस्थ व्यक्तीची? हा घर, मुलं, बायका, पोरं, बिझनेस ज्याच्याकडे आहे, नोकरी धंदा, त्याची दिनचर्या तीन भागामध्ये दिवस वाटला पाहिजे. असं ज्याचा आहे तो सुखी आहे. पहिला भाग, सकाळी लवकर उठणे. कधी उठणे? सूर्य उगायच्या दीड तास अगोदर. किती तास? आपलं सूर्य उगून पार दुपार होते तेव्हा उठायची वेळ येते. शास्त्र म्हणतंय कि सूर्य उगायच्या दीड तास अगोदर उठणं त्याला ब्रह्म मुहूर्त म्हटलेले आहे. सगळ्यात पवित्र वेळ. आणि त्या वेळेमध्ये जो झोपतो ना, तो जीवनातलं सगळ्यात मूल्यवान गोष्ट गमवून जातो. हा तो सूर्योदय उगायच्या दीड तास अगोदर, मतलब साडेचार पाच वाजेपर्यंत व्यक्तीनं काय केलं पाहिजे? अंतरून सोडून टाकलं पाहिजे. बस आता नको, खूप झाली झोपा. हा जास्त झोपलं तर मग भगवान म्हणतात अच्छा तिकडं पोलर चा भालू अस्वल बनवतात भगवंत. सहा महिने झोपत अस्वल. किती महिने? एक थंड प्रदेशात एक अस्वल असते बर्फाच्या ह्याच्यात, पोलरचा भालू, भालू म्हणतात. ते सहा महिने झोपताय. म्हणतो मग ठीक आहे, झोपायचं तुला ते बनवतो, भालू बनवतो, अस्वल बनवतो, झोप. त्यासाठी शास्त्र म्हणते लवकर उठणं आणि भगवंताची भक्तीचं कार्य करणं. सकाळी भगवंताविषयी जप करणं, त्यांची सेवा करणं, हा भगवंताविषयी काहीतरी वाचणं, हे सकाळचा वेळ. आणि हा असली स्वार्थ आहे व्यक्तीचा. आणि जसे आठ नऊ या वाजतात तसं त्या व्यक्तीला निघलं पाहिजे बाहेर. मतलब सकाळचा वेळ स्वतःच्या हितासाठी. कोणासाठी? स्वतःच्या हितासाठी. नाही त्या व्यक्ती गुलामच आहे. सकाळी दिवस रात्र गुलामच बनलेला आहे, गधा आहे. प्रभुपाद म्हणायचे गाढवच आहे. काय गाढव सारखं जीवन जगतोय? सकाळ दुपार संध्याकाळ एकाच कार्यामध्ये. सकाळचा वेळ जो पुरुष आहे किंवा स्त्री, कुणासाठी? स्वतःच्या उद्धारासाठी आणि भगवंताची भक्ती कसून पकडण्यासाठी. जसं सूर्य उदित झाला, उगवला, निघायचं बाहेर ग्रस्त व्यक्तीने. कशाला? पैसे कमावण्यासाठी, नोकरी करणं, बिझनेस, व्यवसाय, काय दिवसभर त्यांनी काम केलं पाहिजे. कशासाठी? धन अर्जन. आणि धन कमवून परिवाराचं पालन पोषण केलं पाहिजे. आणि ते धनातून काही भाग भगवंताच्या सेवेत लावला पाहिजे. नाहीतर मग काय, जिथं धन तिथं मन, जिथं धन लागतं तिथं मन जात. आणि तर नाहीतर मग धनामध्ये खूप अपवित्र चीज असतात. कारण आपण कोणी पैसे इमानदारीने कमवत नाही. त्या पैशाचा प्रभाव व्यक्तीवरती, परिवारावरती आणि समाजावरती पडतो. फार डेंजर आहे. धनामध्ये 24 दुर्गुण आहे भागवत म्हणते. आणि मग संध्याकाळचा जो वेळ आहे तो व्यक्तीने परिवाराला दिला पाहिजे. कुणासाठी? परिवार, हा बायको, पत्नी, मुलं, आई वडील, हा रिश्तेदार. रिश्तेदार काय आहे? नातेवाईक. हा त्यांच्यासाठी कारण त्यात काय करायचं? मिळून मिसळून पिक्चर बघायला जायचं असं नाही की आम्ही आता फार मुलांना वेळ देत नाही आणि कुठं पीव्हीआर मध्ये बसलं जाऊन 3D मूवी नाही. हा सगळ्यांना भगवंताबद्दल त्यांना उत्प्रेरित करणं, हा भगवंताबद्दल वाचणं, मंदिरात जाणं, बाहेर जाणं असं काहीतरी, पण ते पण कशाशी संबंधित पाहिजे? भगवंताशी. त्यासाठी असा ज्याच्याकडं वेळ आहे, सकाळचा वेळ कोणासाठी? स्वतःसाठी. स्वतः काय करायचं? भगवंताची भक्ती. दुपारचा धन अर्चन आणि संध्याकाळचा परिवारासाठी. असा ग्रहस्थ ज्याने 3 भागामध्ये आपला दिवस हे केलेला आहे तो व्यक्ती सुखी आहे. पण आज आज जर आपण पाहिलं तर आपला असा वेळ नाही. सकाळ उठले तरी पैसे, दुपारी उठलं तरी पैसे, रात्री झोपायच्या अगोदर कोणाचं स्मरण होते? पैसे. हा अशी स्थिती. त्यामुळे व्यक्ती सुखी नाहीये. हा त्याला सुखी व्हायचं असेल तर हे करायचंय काय? भगवंताची भक्ती आणि ह्या प्रकारे आपली दिनचर्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे राम संकीर्तन की, श्रील प्रभुपाद की, ध्रुव महाराज की, हरे कृष्णा. आता तुम्ही फ्री झाले. काय झाले? बंधन वाटत ना थोडं व्यक्तीला. अरे कधी कधी